चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियानांतर्गत 82 विमानांनी 13,456 प्रवासी मुंबईत दाखल। वंदे भारत अभियानांतर्गत 82 विमानातून तब्बल 13,456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत। 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 76 विमानातून प्रवासी मुंबईत येणार आहेत। आलेल्या एकूण 13,456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4,989 इतकी आहे। उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4,364 इतकी आहे, तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4,103 इतकी आहे। आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे 2020 मार्गदर्शक सूचनेनुसार क्वारंटाईन करण्यात आले आहे। आलेले हे प्रवासी विविध देशांमधून आले आहेत, त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपिन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथिओपिया, अफगाणिस्तान, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशस, ब्राझील, इटली, व्हिएतनाम, स्वीडन, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, कैरो, युक्रेन आदी देशांचा समावेश आहे। मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे। या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे।